स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्ड दण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्द वंद्यं प्रातरन मामि चतुरानन वंद्य मानं इक्षानुकूलं खिलंच फलं ददानं तंतुं दिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुंवर कुंद जरास्यम् अज्ञान कानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमि श्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् दण्ड विघ्न परिखण्डन चण्ड दण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्द वन्द्यम् प्रातरन मामि चतुरानन वन्द्य मानम् इक्षानुकूलम् खिलंच फलं ददानं तंतुं दिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुंवर कुञ्जरास्यं अज्ञान कानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमि श्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्ड दण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्द वंद्यम्। लंच फलं ददानं तन्तुं दिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यं अज्ञानकानन विनाशन हव्यवाहं उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकं प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपुर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्ड दण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्द वन्द्यम् प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानम् इक्षानुकूलं खिलञ्च फलं ददानं तन्तुं दिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यं अज्ञानकानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकं प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपुर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्ड दण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्द वन्द्यम् प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानम् इक्षानुकूलं खिलञ्च फलं ददानं तन्तुं दिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दा गण विभुं वर कुंजरास्यं अज्ञान कानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् प्रातरुत्थाय संततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बंधुं सिंदूरपूर परिशोभित गंडयुगमं उत्तंड विघ्न परिखंडन चंड दंडम आखंडलादि सुरनायक वृंद वंद्यम प्रातर्नमामि चतुरानन वंद्यमानम इक्षानुकूलं खिलंच फलं ददानं तंतुंदिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भर्जाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गण विभुं वर कुंजरास्यं अज्ञान कानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकं प्रातरुत्थाय संततं यः पठेत प्रयतः पुमानं प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बंधुं सिंदूरपूर परिशोभित गंडयुगमं उत्तंड विघ्न परिखंडन चंड दंडम आखंडलादि सुरनायक वृंद वंद्यम प्रातर्नमामि चतुरानन वंद्यमानम इक्षानुकूलं खिलंच फलं ददानं तंतुंदिलं द्विरसनाधिपयाग्य सूत्रं पुत्रं विलास चतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भर्जाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गण विभुं वर कुंजरास्यं अज्ञान कानन विनाशन हव्यवाहम् उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम्। प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानम् प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्डदण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्दवन्द्यम् प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानम् इक्षानुकूलं खिलञ्च फलं ददानम् तन्तुन्दिलं द्विरसनाधिपयाज्ञसूत्रम् पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुंवरकुञ्जरास्यम् अज्ञानकानन् विनाशन् हव्यवाहम् उत्साहवर्धन् महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानम् प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड विघ्न परिखण्डन चण्डदण्डम् आखण्डलादि सुरनायक वृन्दवन्द्यम् प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानम् इक्षानुकूलं खिलञ्च फलं ददानं तन्तुन्दिलं द्विरसनाधिपयाज्ञसूत्रम् पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय प्रातर्भरजाम्य भयदं खलु भक्तशोक दावानलं गणविभुंवरकुञ्जरास्यम् अज्ञानकानन् विनाशन् हव्यवाहम् उत्साहवर्धन् महं सुतमीश्वरस्य श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् प्रातरुत्थाय सन्ततं यः पठेत प्रयतः पुमानम् प्रातः स्मरामि गणनाथ मनाथ बन्धुं सिन्दूरपूर परिशोभित गण्डयुगमम् उद्दण्ड ಪರಿಖಂಡನ ಚಂಡದಂಡಂ ಆಖಂಡಲಾದಿ ಸುರನಾಯಕ ವೃಂದ ವಂದ್ಯಂ ಪ್ರಾತರ್ನ ಮಾಮಿ ಚತುರಾನನ ವಂದ್ಯ ಮಾನಂ ಇಕ್ಷಾನುಕೂಲಂ ಖಿಲಂಚ ಫಲಂ ದದಾನಂ ತಂತುಂದಿಲಂ ವಿರ್ಸನಾಧಿಪಯಾಗ್ಯ ಸೂತ್ರಂ ಪುತ್ರಂ ವಿಲಾಸ ಚತುರಂ ಶಿವಯೋ ಶಿವಾಯ ಪ್ರಾತರ್ ಭರ್ಜಾಮ್ಯ ಭಯದಂ ಖಲು ಭಕ್ತ ಶೋಕ ದಾವಾನಲಂ ಗಡ ವಿಭುಂವರ ಕುಂಜರಾಸ್ಯಂ ಅಜ್ಞಾನ ಕಾನನ್ ವಿನಾಶನ್ ಹವ್ಯವಾಹಂ ಉತ್ಸಾಹವರ್ಧನ್ ಮಹಂ ಸುತ್ ಶ್ವರಸ್ಯ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ಪುಣ್ಯಂ ಸದಾ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದಾಯಕ ಪ್ರಾತರುತ್ಥಾಯ ಸಂತತಂ ಯಃ ಪಠೇತ ಪ್ರಯತಃ ಪುಮಾನಂ ಸ್ಮರಾಮಿ ಗಣನಾಥ ಮನಾಥ ಬಂಧು ಸಿಂಧೂರ್ಪೂರ್ ಪರಿಶೋಭಿತ ಗಂಡಯುಗಮ ಉದ್ದಂಡ ವಿಘ್ನ ಪರಿಖಂಡನ ಚಂಡದಂಡಂ ಆಖಂಡಲಾದಿ ಸುರನಾಯಕ ವೃಂದ ವಂದ್ಯಂ ಪ್ರಾತರ್ನ ಮಾಮಿ ಚತುರಾನನ ವಂದ್ಯ ಮಾನಂ ಇಕ್ಷಾನುಕೂಲಂ ಖಿಲಂಚ ಫಲಂ ದದಾನಂ ತಂತುಂದಿಲಂ ವಿರ್ಸನಾಧಿಪಯಾಗ್ಯ ಸೂತ್ರಂ ಪುತ್ರಂ ವಿಲಾಸ ಚತುರಂ ಶಿವಯೋ ಶಿವಾಯ ಪ್ರಾತರ್ ಭರ್ಜಾಮ್ಯ ಭಯದಂ ಖಲು ಭಕ್ತ ಶೋಕ ದಾವಾನಲಂ ಗಡ ವಿಭುಂವರ್ ಕುಂ ಜರಾಸ್ಯಂ ಅಜ್ಞಾನ ಕಾನನ್ ವಿನಾಶನ್ ಹವ್ಯವಾಹಂ ಉತ್ಸಾಹವರ್ಧನ್ ಮಹಂ ಸುತ್ ಶ್ವರಸ್ಯ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ಪುಣ್ಯಂ ಸದಾ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದಾಯಕ ಪ್ರಾತರುತ್ಥಾಯ ಸಂತತಂ ಯಃ ಪಠೇತ ಪ್ರಯತಃ ಪುಮಾನಂ ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ